श्रीमती रजनी भाऊरावजी ढोले यांचे दुखद निधन. महाराष्ट्र मोबाईलवाणी कडून दिनकर पातुरकर. हनुमाननगर नागपूर निवासी श्रीमती रजनी भाऊरावजी ढोले वयाच्या 90व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्या नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे परिचारिका ते मेटन म्हणून कार्यरत होत्या. 1991 त्यांनी स्वेच्छा नृत्य घेतली होती. अनेक दिवसापासून त्या वयोमानाने व्याधीग्रस्त होत्या. शासकीय सेवेत त्यांना त्यांच्या कार्याचा गौरव अनेक पुरस्कारांनी करण्यात आला. हनुमाननगर नागरिक प्रति समिती ज्येष्ठ नागरिक मंडळ महिला मंडळाच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. सत्यसाईबाबा यांच्या सत्संग परिवाराच्या त्या भाविक भक्त पण होत्या. यांच्या दुःखद निधनावर शहरातील विविध सामाजिक व धार्मिक संघटनेने शोक संवेदना व्यक्त केलेल्या आहेत.